भारतासाठी आज आम्ही शपथ घेऊ, देश रक्षेसाठी आपलं सर्वस्व त्यागू, देश सेवेसाठी जेव्हा कधी हा का ऐकू, राष्ट्रहितार्थ समर्पित मानधन आणि प्राण देऊ, मानधन आणि प्राण देऊ।
या आपण शपथ घेऊया, जेव्हा युद्ध असेल निकट, उलट असेल परिस्थिती किंवा कुठली आपदा विकट, देशाची रक्षा करा आणि आव्हान केलं गेल्यावर राष्ट्राची सेवा करा, देशाच्या रक्षणाचा संकल्प घ्या, एकत्र व्हा, कर्तव्य पाळा। पंचायती राज मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी।